नमस्कार, आकाशवाणी पणजी केंद्राच्या प्रादेशिक खबरां विभागावरवीं मनाली प्रभुगांवकर तुमकां ह्यो राष्ट्रीय खबरो दिता. मुखेल खबरो. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हांणी युक्रेनाचे राष्ट्रपती व्लादिमीर झेलेन्स्की हांचे कडेन फोनावेल्यान संवाद साधलो. युक्रेन रशिया संघर्ष बेगीन आनी शांततायेन सोडोवपाक भारत कटिबद्ध आसा अशें प्रधानमंत्र्यांनी सांगला. पाकिस्तानी लष्कर मुखेलींच्या अणुकेंद्रीय धोक्याविशींच्या संभाव्य वक्तव्याचेर भारतान खर निषेध केला. बॉक्सिंगात आशियाई 19 आनी 22 वर्सा सकयल्या बॉक्सिंग वस्तादपण सर्तीत भारतान 4 भांगरा पदकां सयत 27 पदकां जोडली. आनी भारतीय हवामान खात्यान फुडल्या 7 दिसांत उत्तराखंड आनी हिमाचल प्रदेशांत घोग्यांनी पावस पडपाचो अदमास उक्तावन रेड अलर्ट जारी केला. आता पुराय खबरो. युक्रेन रशिया संघर्ष बेगीन आनी शांततायेन सोडोवपाक भारत कटिबद्ध आसा आनी हे संबंधी भारत शक्य तितले योगदान दितलो अशें प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हांणी सांगले. युक्रेनाचे राष्ट्रपती व्लादिमीर झेलेन्स्की हांचे कडेन फोनावेल्यान संवाद साधतना प्रधानमंत्री मोदी हांणी हो संघर्ष बेगीन आनी शांततायेन सोडोवपाची गरज आसा आनी हाचेर भारताची सेगीतपणान भूमिका आसा अशें सांगले. सोशल मिडियाचेर केल्ल्या पोस्टात प्रधानमंत्री मोदी हांणी म्हळां की भारत हे संदर्भात शक्य तितले योगदान दिवपाक तशेंच युक्रेना कडेन द्विपक्षीय संबंद आनीक घटमूट करपाक कटिबद्ध आसा. प्रधानमंत्री मोदी हांणी हालींच्या घडामोडी विशीं झेलेन्स्की हांचे विचार आयकून घेतले. पाकिस्तानी लष्कर मुखेली असीम मुनीर हांच्या अणुकेंद्रीय धोक्याच्या संभाव्य वक्तव्याचेर भारतान खर निषेध केला. विदेश वेव्हार मंत्रालयाचे प्रवक्ते रणधीर जयस्वाल हांणी एका निवेदनात भारत खंयच्याच अणुकेंद्रीय धोक्याक बळी पडचो ना अशें स्पश्ट केला. नवी दिल्ली आपली राष्ट्रीय सुरक्षा राखपा खातीर गरजेची सगळीं पावलां उबारतली अशें तांणी मुखार सांगलां. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हांणी नवी दिल्लीत बाबा खरकसिंग मार्गात 64 सदस्यां खातीर 184 नव्यान बांदिल्ल्या टायप 7 बहुमजली सदनिकांचे उक्तावण केले. या वेळार उलयतना प्रधानमंत्री मोदी हांणी सांगले की 21व्या शतकातलो भारत विकासा खातीर उत्सुक आसा कारण तो ताच्या जबाबदारी बद्दल संवेदनशील आसा. प्रधानमंत्री मोदी हांणी अधोरेखित केले की ह्या बहुमजली इमारतीत 180 परस चड संसद सदस्य एकठांय रावपाक शकतले. या नव्या निवासस्थानाचो एक महत्वाचो आर्थिक पैलू असा असे त्यांनी म्हणे.
आवाज जिस तरह बदहाली का शिकार होते थे, सांसदों को जिस तरह आए दिन परेशानियों का सामना करना पड़ता था, नए आवासों में गृह प्रवेश के बाद उससे मुक्ति मिलेगी. सांसद साथी अपनी समस्याओं से मुक्त रहेंगे तो वो अपना समय और अपनी ऊर्जा और बेहतर तरीके से जनता की समस्याओं के समाधान में लगा पाएंगे.
केंद्रीय घरमंत्री अमित शहा ह्या महिन्याच्या 24 तारखेक राष्ट्रीय राजधानी दिल्ली विधानसभेत 2 दिसांच्या ऑल इंडिया स्पीकर्स परिषदेचे उक्तावण करतले. देशातलो पहिलो वेचून आयिल्लो सभापती म्हणून विठ्ठलभाई पटेल हांणी केंद्रीय विधानसभेचे अध्यक्षपद हातात घेवपाच्या शती वर्साच्या उगडासाक लागून ही परिषद घडून हाडल्या. विठ्ठलभाई पटेल हांच्या जिविताचेर, संसदीय योगदानाचेर आनी स्वातंत्र्य संघर्षाच्या भूमिकेचेर आधारित प्रदर्शन, खाशेलो माहितीपट आणि यादस्तीक टपाल तिकीट सुरू करतले अशी माहिती दिल्ली विधानसभा अध्यक्ष विजेंद्र गुप्ता हांणी दिल्या. परिषदेच्या निमाण्या सत्राचे अध्यक्षपद लोकसभेचे अध्यक्ष ओम बिर्ला सांभाळतले अशें तांणी सांगला. वेगवेगळ्या मुद्द्यावेल्यान विरोधी पक्षांच्या गोंधळाक लागून संसदेचे दोनूय सभाघरां काल दनपारां 2 मेरेन तहकूब केल्ली. राज्यसभेचे कामकाज सकाळी 11 सुरू जाल्ले तेन्ना उपसभापती हरिवंश हांणी 0 वर सुरू करपाचो यत्न केल्लो. विरोधी सदस्यांनी बिहारातल्या मतदार वळेरेच्या विशेष सघन सुधारणा आनी हेर बाबींचो मुद्दो उक्त केलो. तांणी सांगले की तांकां 5 वेगवेगळ्या मुद्द्यांचेर राजकीय पक्षांकडच्यान 29 सूचना मेळ्यात, तातूंतले 18 न्यायालयीन प्रकरणाकडेन संबंधित आसात. तांणी निषेध करपी सदस्यांक आपापल्या सुवातेचेर परत वचपाचे आनी सभाघराचे कामकाज सुरू दवरपाचे आवाहन केले. राज्यसभेत सेगीत व्यत्यय येत राविल्ल्यान 62 वरां परस चड वेळ वाया गेला अशें हरिवंश हांणी सांगले. आनी प्रश्नोत्तर आनी शुन्य वर हे सदस्यां खातीर आसा अशें सांगून आनी निषेध करपी सदस्यांक कामकाजात आडमेळी हाडची न्हय अशें तांणी आवाहन केले. गोंधळ सुरू उरिल्ल्यान उपसभापतींनी उपरांत कामकाज दनपारां 2 मेरेन तहकूब केलें.
सदन में वैज पहनकर आना सदन के कामकाज की संस्कृति के अनुरूप नहीं। मैं रिक्वेस्ट करूंगा कि वैज हटाकर सदन में आए, प्लीज सदन चलने दे। माननीय मेंबर्स को जीरो आवर और क्वेश्चन आवर अवेल करने दे। आप नहीं चाहते कि इन पे डिस्कशन हो। द हाउस स्टैंड्स एडजर्न्ड टू मीट एट 2 PM।
लोकसभेत लेगीत अशे दृश्य काल पळोवपाक मेळ्ळे। सकाळी 11 वरांक कामकाज सुरू जाले तेन्ना विरोधी पक्षांनी विशेष सघन सुधारणांच्या मुद्द्यार चर्चा जावची अशी मागणी करतना निदर्शना सुरू केली। लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला हांणी म्हळे की निदर्शक सदस्य पूर्वनियोजित पद्धतीन सभाघरात आडमेळी हाडटात जे लोकशाही खातीर योग्य न्हय। सेगीत आवाहन करून लेगीत विरोधी सदस्यांनी त्यांचा निषेध सुरू दवरले उपरांत सभापतींनी दनपारा 2 मेरेन कामकाज स्थगित केले।
सदन नहीं चलना देना चाहते आप, देश की जनता ये सब देख रही है। मैं पुनः आपसे आग्रह कर रहा हूं कि सदन की कार्रवाई को चलने दें। मैं सभी माननीय सदस्यों को हर विषय पर पर्याप्त अवसर पर्याप्त समय दूंगा। सदन की कार्रवाई आज 2 बजे तक के लिए स्थगित की जाती है।
यो खबरो तुम्ही आकाशवाणी पणजी केंद्राच्या प्रादेशिक खबरा विभागावरवी ऐकतात।
तुमच्या भोवतणच्या आणि संसारातल्या ताज्या घडणुकांच्या माहितीखातीर आकाशवाणी पणजीच्या म्हादई चॅनलाक मुजरत ट्यून करात। ऐकात सकाळी 7:25 आणि सांजवेळा 7:20 कोकणी प्रादेशिक बुलेटिन, तसेच सकाळी 8:40 आणि सांजवेळा 6:30 कोकणी राष्ट्रीय बुलेटिन। एक्सचेर आमका फॉलो करात आकाशवाणी न्यूज पणजीचेर।
आता मुखावेल्यो खबरो। उत्तर गोय लोकसभा मतदारसंघातल्या पोरण्या गोयच्या इला निवासी वाठारात नव्यान बांधिल्ल्या बाल उद्यानाचे काल केंद्रीय नव आणि नवीकरणीय ऊर्जा राज्यमंत्री श्रीपाद नाईक हांणी उक्तावण केले। यावेळार पोरण्या गोय पंचायत सरपंच मेधा पर्वतकार, जिल्हा पंचायत वांगडी सिद्धेश नाईक, भौशिक बांधकाम खात्याचे अभियंते आणि थळावे लोक व्हडा प्रमाणात हजर आशिल्ले। या संदर्भात उलयतना मंत्री नाईक हांणी सांगला की राजकारण लोकांचे सेवे खातीर असूक जाय असे उदात्त धोरण घेऊन आपल्या खासदार निधीतल्यान लोकांक सामाजिक उपेगी पडपी उदरगत प्रकल्प आपल्या मतदारसंघात चालीक लायतात। खासदार निधीतल्यान भौशिक कल्याणाचे काम जावचे हे खातीर यत्न करपाक जाय असे मंत्री नाईक हांणी ह्या वेळार उलयतना म्हणा। पर्यावरण वन आणि हवामान बदल मंत्री भूपेंद्र यादव हांणी सांगले की सरकार देशभरातल्या रानाजीव अधिवासांचे संरक्षण संवर्धन आणि व्यवस्थापन करपाक एकात्मिक वन्यजीव अधिवास विकास योजना राबयता। तांणी म्हणले की 24 प्रजाती धोक्याच्या वळेरेत आस्पावित केल्या आणि सरकार त्यांच्या जतन आणि संवर्धना खातीर काम करता।
जो कॉन्फ्लिक्ट है उसके साथ साथ जो स्पीशीज है उनके प्रिजर्वेशन और कंजर्वेशन के काम की तरफ भी ध्यान देते हैं। एंडेंजर्ड स्पीशीज के बारे में पूछा है, ऐसी जो 24 स्पीशीज है वो इसके अंतर्गत शामिल है। भारत सरकार ग्रेट इंडियन बास्टर्ड को पूरी तरीके से बचाने के लिए प्रतिबद्ध है।
खगोलशास्त्र आणि खगोल भौतिकीचेर 18व्या आंतरराष्ट्रीय ऑलिम्पियाडाचे औपचारिक उक्तावण आज मुंबईत जातले। या कार्यावळीक मुखेल शास्त्रीय सल्लागार डॉ अजय कुमार सूद, अणुऊर्जा खात्याचे सचिव डॉ अजय कुमार मोहंती, आंतरराष्ट्रीय खगोलीय संघटनेचे आदले उपाध्यक्ष प्राध्यापक अजित केंभवी आणि हेर मानेस्त हजर असतले। काल पत्रकार परिषदेत उलयतना ही कार्यावळ आयोजित करपी होमी बाबा सेंटर फॉर सायन्स एज्युकेशनचे संचालक प्राध्यापक अर्णम भट्टाचार्य हांणी सांगला की ही सर्त आता मेरेनची सगळ्यात भव्य असतली, जातूत 64 देशातले वट्ट 288 विद्यार्थी वाटो घेतले। भारताच्या स्वातंत्र्य संघर्षाचं उघडास करपाक आणि नागरिकांक एकठाय हाडपा खातीर हर घर तिरंगा आणि तिरंगा यात्रा मनोवपाची येवजण तेलंगणा भाजपा राज्य युनिटान जाहीर केला। भाजपाचे प्रदेशाध्यक्ष एन रामचंद्र राव हांणी सांगला की हैदराबाद आणि राज्यभरातल्या कार्यावळीं खातीर पक्ष तयारी करता। दरेका घरात 15 ऑगस्ट मेरेन तिरंगो उभारपाक प्रोत्साहन दिता। तिरंगा यात्रा आणि हर घर तिरंगा मोहिमेत वाटो घेवपाचे आवाहन तांणी लोकांक केला। बॉक्सिंगात आशियाई 19 आणि 22 वर्षा सकलेल्या बॉक्सिंग वस्तादपण सर्तीत काल बायलांच्या 80 किलो विभागात रितिकान भांगरा पदक जिंकला. बँकॉकात झाले सर्तीत भारताच्या पंगडाक दोन्ही पिरायेच्या गटातल्यान वट्ट 27 पदकां मेळ्ळी. 19 वर्षा सकलेल्या पंगडान बळिष्ठ कामगिरी करून दुसरो क्रमांक मेळयलो आणि तातूंत 3 भांगरा, 7 रुपया आणि 4 काश्या पदका सयत 14 पदकां मेळ्ळ्यात. जाल्यार 22 वर्सा सकयल्या पंगडान 13 पदकां मेळयली, तातूंत 1 भांगरा, 4 रुपया आणि 8 काश्या पदकांचो आस्पाव आसा. चीनातल्या वुशू चेंगडू शारात जावपी संवसारीक खेळ 2025 सर्तीत आयज सांजे बायलांच्या 52 किलो वजनाच्या अखेरेत भारताची नम्रता बत्रा आणि चीनाची मेंग यू चेन हांच्या मदीं खेळ जावपाचो आसा. ही मॅच भारतीय वेळेप्रमाण सांजे 5:30 वरांचेर सुरू जातली. काल फिलिपिन्साच्या क्रिसान फेत कोलाडो हाचेर 2-8-0 अशी मात करून नम्रतान फायनलीत पावून इतिहास घडयलो. तशेंच तिणें रुप्या पदक मेळयलें आणि भारताक पयलेच खेपे संवसारीक खेळा पदक मेळपाची हमी मेळ्ळी. सर्तीचे आदी ऋषभ यादवान दादल्यांच्या कंपाऊंड धनुर्विद्या सर्तीत काशा पदक मिळून भारताचे पहिले वैयक्तिक पदक जोडला. भारतीय हवामान खात्यान फुडल्या 7 दिवसांत उत्तराखंड आणि हिमाचल प्रदेशात उटंगराचो पाऊस पडपाचो अदमास उक्तायला. हवामान खात्याच्या म्हणण्याप्रमाण आयतारा मेरेन अस्तंत बंगाल, सिक्कीम, अरुणाचल प्रदेश, आसाम आणि मेघालयात घोग्यांनी पाऊस पडपाची शक्यता आसा. हवामान खात्यान आयज उत्तराखंड आणि हिमाचल प्रदेशा वांगडाच ह्या राज्यांनी लेगीत रेड अलर्ट जारी केला. तशेंच बिहारात एकसुरे सुवातींनी खूप व्हडा प्रमाणात पाऊस पडटलो असो अदमास उक्तायला. आयज बिहार, जम्मू काश्मीर, लदाख, झारखंड आणि अंदमान आणि निकोबार जुव्यात एकसुरे सुवातेचेर वादळी वाऱ्या वांगडा गडगड मारपाची शक्यताय आसा. मजगती दिल्ली एनसीआरात आयज पाऊस लागलो. आता खबरो सोपोवच्या आदी परतून एक फावट आयच्यो मुखेल खबरो. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हांणी युक्रेनाचे राष्ट्रपती वोलोदिमीर झेलेन्स्की हांचे कडेन संवाद सादलो. युक्रेन रशिया संघर्ष बेगीन आणि शांततायेन सोडोवपाक भारत कटिबद्ध असा असे प्रधानमंत्री मोदी हांणी सांगला. पाकिस्तानी लष्कर मुखेलीच्या अणुकेंद्रीय धोक्याविषयीच्या संभाव्य वक्तव्यांचेर भारतान खर निषेध केला. बॉक्सिंगात आशियाई 19 आणि 22 वर्षा सकयल्या बॉक्सिंग वस्तादपण सर्तीत भारतान 4 भांगरा पदका सयत 27 पदकां जोडली आणि भारतीय हवामान खात्यान फुडल्या 7 दिवसांत उत्तराखंड आणि हिमाचल प्रदेशात घोग्यांनी पाऊस पडपाचो अदमास उक्तावून रेड अलर्ट जारी केला. इतल्यान ह्यो राष्ट्रीय खबरो सोपल्यो. आकाशवाणी पणजीच्या खबरां विभागाचे मुखावेले राष्ट्रीय खबरापत्र तुमकां आयकुपाक मेळटले आयज सांजे 6:30 वरांचेर. नमस्कार.